त्याला पाऊस आवडत नाही, तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल सारा, पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा, पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस कपडे खराब करतो, पाऊस वैतागवाडी, पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी, पाऊस रेंगाळलेली कामं, पाऊस म्हणजे सुटी उगाच. पावसामध्ये गुपचूप निसटून मन जाऊन बसतं ढगात. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं. दरवर्षी पाऊस येतो, दरवर्षी असं होतं. पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते. पावसास सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते. रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात. रुसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात. त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात.
झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले, झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले. चिंब म्हणे आज पुन्हा आठवणी, मेघ जुना कोणी भिजलेले. झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले. माझा तुझा आता ऋतू सजला. हो वाऱ्यातून पाण्यातून गाण्यातून भिजला पाऊस हा माझा तुझा आता ऋतू सजला. गंध असे मंद जडू होनिया थेंब जडू आता टपटपले. झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले. बसलेले गया काही फुले काही झुले हलरे काही मनी काही तनी काही नवे फुलले हो काही कळ्या काही फुले काही झुले हलरे काही मनी काही तनी काही नवे फुलले वावरून आज कुणी सावरून आज कुणी येथे थरथरले झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले झाडाखाली बसलेले